सर्वदेवानां वरदासि हरिप्रिय ॐ त्रैलोक्य पूजिते देवे कमले विष्णुवल्लभे मंगलां शोभनां शुद्धां निष्कलां परमामकलां विश्वेश्वरे विश्वं विकामे सन्नाम सुभदनाम करुणानधनिजान्तराम सुधाप्लावितं भूपृष्ठान्मार्द्र गन्धानुलेपनाम ध्यायेन्वकरमिष्टस्थां श्वेताङ्कारभूषितां
dem Göttlichen zu dienen, ist das Einzige, wofür es sich zu leben lohnt. Die Mutter